आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरा विभावरवी मानसी वायवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता मुखेल खबरो देशाची उदरगत राज्यांच्या समावेशी आणि उदरगतीचेर निंबून असा सगळ्या राज्यांनी एकमेकांची उत्कृष्ट कार्यशैली आणि अणभवातल्यान शिकून मुखार वच्चे अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. केंद्रीय भलायकी मंत्रालयान मनशाचे अवयव हाडपा व्हरपा खातीर मानक कार्यप्रणाली जारी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले. पॅरीस ऑलिंपिक्सांत आयज उपांत्य फेरींत भारतीय शटलर लक्ष्य सेनाचो खेळ व्हिक्टर एक्सेलेसन आड जातलो. एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय 3 खेळा माळेच्या क्रिकेट सर्तींत आयज भारताचो खेळ श्रीलंके आड जातलो. राज्यपालांची 2 दिसांची परिषद काल राष्ट्रपती भवनांत सोपली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एकमेकांच्या अणभवातल्यान शिकपाचे भावनेन परिषदेन जाल्ल्या व्यापक चर्चांखातीर राज्यपालांचे कौतुक केले. राज्यपाल कार्यालयाचे कामकाज सुधारपा खातीर आणि लोककल्याणा खातीर मिळिल्ल्या सुचवण्यांची अंमलबजावणी जातली असं त्यांनी सांगले. देशाची उदरगत राज्यांच्या समावेशी आणि निरंतर उदरगतीचे निंबून असा आणि सगळ्या राज्यांनी एकमेकांची उत्कृष्ट कार्यशैली आणि अणभवातल्यान शिकून मुखार वच्चे असे राष्ट्रपतींनी सांगले. समारोप सत्राक संबोधित करताना उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी सांगले, एक बरी देख दिवप ही राज्यपालांची जापसालदारकी अशें केल्यार तांची स्वताची वळख निर्माण जातलीच पूण भौसाकय मार्गदर्शन मेळटले. परिषदेंत उलोवप करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी राज्यपालांक राजभवनांत शासनाचे आदर्श मॉडल तयार करपाचे आवाहन केले. तशेंच कामान तंत्रगिन्यान आपणावपाचो आणि डिजिटलीकरणाक चालना दिवपाचो असोय उलो तांणी मारला. शिक्षणीक परिसर नशामुक्त करपा खातीर या संस्थांच्या आदल्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेवपाचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार केले. केंद्रीय भलायकी मंत्रालयान हवाई रस्तो रेल्वे आणि उदकाचो मार्ग अशा वेगवेगळ्या प्रवास आणि येरादारीच्या मार्गातल्यान मनशाच्या अवयवांची हाडप भरप करपा खातीर मानक संचालन प्रक्रिया मानक कार्यप्रणाली जारी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले. संसारीक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षा हांचेर उपाय सोदपाक भारताची महत्वाची भूमिका असा असे त्यांनी ह्या वेळार सांगले. सरकार शेतकऱ्यांचे जिवीत सुधारपाच्या हेतान शेती मळार वेगवेगळ्यो सुधारणा करता असे त्यांनी मुखार सांगले. भारतांत कड्डणा दूद दाळ आणि मसाल्याचे सगळ्यांत चड उत्पादन जाता असो उल्लेख त्यांनी केलो. देशांत रसायनामुक्त सैमीक शेतीक चालना दिवपा हेतान अंदूच्या केंद्रीय अर्थसंकल्पात टिकाऊ शेतीचेर चड भर दिला अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. सरकारान फाटल्या 10 वर्सांत हवामानाक अनुकूल 1909 जातीची पिका उपलब्ध करून दिल्यात असे मोदी हांणी मुखार सांगले. देशांतल्या शेतकी मळार डिजिटल तंत्रगिन्यानाचो वापर सुरू आसा आणि प्रधानमंत्री किसान सम्मान निधी येवजणेखाला एकाच वेळार 10 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा जातात असे त्यांनी मुखार सांगले. देशांत शेतकी मळार संशोधन आणि शिक्षणाखातीर बरे वातावरण असा हाची खात्री त्यांनी दिली. अनू या परिषदेन 75 देशातल्या 1000 परस चढ प्रतिनिधींनी वाटो घेतलो. अनुच्या परिषदेचो मुखेल विषय टिकाऊ शेती अन्नव्यवस्थेकडेन रुपांतर असो असा. शेती अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेन विदेशातल्या प्रतिनिधींनी भारताच्या शेती मळावेल्या वावराची वाढ जाल्ल्या विकासाची तोखणाय केली आणि भारताची ताक पळोवन तोखणाय केली. 6 दिसांच्या या परिषदेन संसारभरातल्या प्रतिनिधींनी वाटो घेतला. बांगलादेशातले प्रतिनिधी हस्मीन हांणी ज्या तरेन भारत संसारीक शेती परिस्थितीन उभं रावला ताची तोखणाय केली आणि भारत देश जायत्या शेती संबंधित वस्तूंच्या उत्पादनांत आघाडीर असा असे सांगले. भारतातल्या शेती मळाच्या विकासांत आणि यशांत भारताच्या वेगळेपण आशिल्ल्या रचणुकेचो जैवविविधतायेचो आणि शेती शिक्षणाच्या मुळाव्या सुविधांचो महत्वाचो वाटो असा असे त्यांनी मुखार सांगला. जपानाचे प्रतिनिधी सोबरीन हांणी वेगवेगळे शेती उत्पादन घेवप आणि ते निर्यात करप ही भारताची ताक असा असे म्हणून तोखणाय केली. भारताच्या शेती मळाक एक घटाय असा. हवामानाच्या वातावरणाच्या बदलाक लागून निर्माण झाल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर आणि भूक आणि कुपोषणाचो संसारीक प्रश्न सुटावो करपा खातीर भारत आपलो अणभव संसारा मुखार मांडपा खातीर पुरायपणान तयार असा असे ह्या वेळार उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी न्यूझीलंड आणि टिमोर लेस्टेच्या भेटेर असतल्यो. आयज सांजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नादी फिजी वचपा खातीर नवी दिल्लीतल्यान भायर सरतल्यो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल दिल्लींत भारत जपान कौन्सिलाच्या फुडारपणासयत बसका घेतली. ह्या म्हत्वाच्या संबंधांची पुराय ताक मुखार हाडून कौन्सिल बांदिल्ली आसा हाची डॉ एस जयशंकर हांणी तोखणाय केली. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रगिन्यान मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आसामातल्या मोरीगांवांत टाटाच्या सेमी कंडक्टर युनिटाचे बांधकाम सुरू झाला अशी माहिती दिल्या. हे युनिट 27,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतल्यान स्थापन करतले आणि 15,000 परस चढ नोकऱ्यो निर्माण जातल्यो असं ताणी ह्या युनिटाची अधिक माहिती देताना नवी दिल्लींत सांगले. तेलंगणाचे मुखेलमंत्री एल रेवनाथ रेड्डी 12 दिसांच्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या भेटीर असतले. राज्यातल्या उद्योगिक गुंतवणुकीविषयी पळवणी करपा हेतान तांची ही भेट आसा. उद्योगिक मळावेले अधिकारी मुखेलमंत्र्यासयत आसात आणि ते ह्या महिन्याच्या 14 तारखेक हैदराबादेन परत पावतले अशी माहिती मंत्रालयान दिल्या. जम्मूतल्या भगवती नगर यात्रीनिवास बेस कॅम्पातल्यान 1,112 भक्तांचो आणि एक गट आयज सकाळी फातोडेर काश्मीर देंगणातल्यान अमरनाथ यात्रेखातीर भायर सरलो. हातूंत 910 दादले, 159 बायलां, 31 साधू आणि 12 साध्वींचो आसपाव आसा. अस्तंत मध्य प्रदेश आणि उदेंत राजस्थानांत आयज उटंगाराचा पाऊस पडटलो असं भारतीय हवामान खात्याचं अदमास असा. आकाशवाणीची संगीताची कार्यावळ नवी दिल्लीत सुरू असा. 2 दिसांची ही कार्यावळ आकाशवाणीच्या रंगभवनात जाता. कार्यावळीच्या पहिल्या दिसा नामनेचे दिग्गज कलाकार पंडित राजेंद्र प्रसन्न आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी यांची सादरीकरणा झाली. दिग्गज कलाकार पंडित विश्वमोहन भट्ट, पंडित सलील भट्ट, पंडित साजन मिश्रा आणि स्वरांश मिश्रा यांचे सादरीकरण आयज जातले. दिल्लीतल्या संगीत कार्यावळीसयत हैदराबाद, पटना, जम्मू, शिलाँग, कटक, बंगळुरू, इम्फल, भोपाळ, चेन्नय, रांची अशा शारांनी वेगवेगळ्या दिसा आकाशवाणीची संगीत कार्यावळ जातली. पॅरिस ऑलिंपिक्सांत आयज भारतीय शटलर लक्ष सेनाचो खेळ उपांत्य फेरयेंत टोकियो ऑलिंपिक्स भांगरा पदक जैतिवंत डॅनमार्काच्या व्हिक्टोर एक्सलेसेना आड जातलो. खेळ भारतीय वेळाप्रमाण दनपरा 3:30 वरांचेर म्हळ्यार 3:30 वरांचेर सुरू जातलो. टोकियो ऑलिंपिक्स पदक जैतिवंत बॉक्सर लवलिना बोर्गेहायन सो खेळ चायनाच्या ली कियन आड जातलो. भारतीय वेळाप्रमाण खेळ दनपरा 3:02 वरांनी सुरू जातलो. दुसऱ्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय 3 खेळामाळेच्या क्रिकेट सर्तींत आयज भारतीय दादल्यांच्या क्रिकेट पंगडाचो खेळ श्रीलंकेच्या पंगडाआड जातलो. हो खेळ आर प्रेमदास स्टेडियमांत कोलंबोन जातलो. हो खेळ भारतीय वेळाप्रमाण दनपारच्या 2:30 वरांचेर म्हळ्यार 2:30 वरांचेर सुरू जातलो. केरळातल्या वायनाडात जाल्ल्या पालसणां कोसळपाच्या घडणुके उपरांत सोद मोहिमेचो आयज 6वो दीस. सेना दलातले 1,260 परस चढ मनीस मदत आणि आपत्कालीन सुरक्षा कार्यांत आसात. राज्यातले भलायकी विभाग परिणाम जाल्ल्या वाठारातल्या भुरग्यांक मानसिक आधार आणि उपचार दितात. भारतीय अर्थव्यवस्थेक संसारांतली तिसरी व्हड अर्थव्यवस्था करपाची ताक पर्यटन क्षेत्रांत आसा अशें केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत हांणी सांगला. ग्रेटर नोयडा हांगा जाल्ल्या 7व्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उक्तावण सुवाळ्यांत ते उलयताले. भारतान पर्यटन क्षेत्रांत जायत्यो संधी आसात. शेती आणि पर्यटन मळार लोक इच्छे प्रमाण कितेंय करू शकतात असं ताणी स्पष्ट केले. 2047 मेरेन भारताक विकसित राष्ट्र करपाक पर्यटन क्षेत्राचे महत्वाचे योगदान मेळू येता असे ताणी मुखार सांगले. आणि आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट मुखेल खबरो. देशाची उदरगत राज्यांच्या समावेशी आणि उदरगतीचेर निंबून असा. सगळ्या राज्यांनी एकमेकांची उत्कृष्ट कार्यशैली आणि अनुभवातल्यान शिकून मुखार वच्चे असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. केंद्रीय भलायकी मंत्रालयान मनशाचे अवयव हाडपा वडपा खातीर मानक कार्यप्रणाली जारी केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींत कृषी अर्थशास्त्रज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उक्तावण केले. पॅरिस ऑलिंपिक्सांत आयज उपांत्य फेरयेंत भारतीय शटलर लक्ष सेनाचो खेळ व्हिक्टर एक्सलेसान आड जातलो. एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय 3 खेळामाळेच्या क्रिकेट सर्तींत आयज भारताचो खेळ श्रीलंके आड जातलो.